हरे कृष्ण। आजच्या या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण बघत आहोत हा मांधातांश, आज श्रीमद भागवतम स्कंद 9 अध्याय 7 मांधातांश या शीर्षक 1, 2 आणि 3 श्लोकावर आपण चर्चा करणार आहोत। तर याच्या तत्पूर्वी आपण हा मांधातांचा वंश कशाप्रकारे म्हणजे दृढ म्हणजे काय म्हणतात त्याला की सुंदर असा हा वंश आहे, तर त्याचा आपण थोडी चर्चा करूया की आपण बघू। इथं प्रभुपादांनी सांगितलंय की अमरीश महाराजांच्या वंशाचे वर्णन केल्यानंतर शुकदेव गोस्वामीने इक्ष्वाकू पुत्र शशादापासून मांधातापर्यंत सर्व राजांचे वर्णन केले आहे। तर मनूचा पुत्र इक्ष्वाकू, या इक्ष्वाकूला 100 पुत्र होते। त्यांच्यापैकी विक्षुकू, निमी आणि दंडकाय हे ज्येष्ठ होते। इक्ष्वाकू राजाचे पुत्र पृथ्वीच्या विविध प्रदेशांचे शासक झाले। यज्ञातील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विकुक्षीला राज्यातून निष्कासित करण्यात आले। वशिष्ठांच्या कृपेने आणि योगसिद्धीच्या बळावर इक्ष्वाकू राजाला देह सोडल्यानंतर मोक्ष प्राप्ती झाली। इक्ष्वाकूच्या निधनानंतर त्याचा पुत्र विकुक्षी परत आला आणि त्याने राज्यकारभार हातात घेतला। त्याने अनेक यज्ञ संपन्न करून भगवंतांना संतुष्ट केले। हा विकुक्षी पुढे शशाद या नावानेही प्रसिद्ध झाला। विकुक्षीच्या पुत्राने देव पक्षात राहून असुरांशी युद्ध केले आणि या पराक्रमामुळे तो पुरंजय, इंद्रवा आणि कुकुत्स या नावानेही प्रसिद्ध झाला। पुरंजयचा पुत्र अनन्याचा पुत्र पृथू आणि पृथूचा पुत्र विश्वगंधी, विश्वगंधीचा पुत्र चंद्र, चंद्राचा पुत्र युवनाश्व आणि युवनाश्वाचा पुत्र श्रावस्त, ज्याने श्रावस्तीपुरी स्थापन केली। श्रावस्ताचा पुत्र बृहदश्व, बृहदश्वचा पुत्र कोलाश्वने धुंदू नामक असुराचा वध केल्यामुळे त्याला धुंदुमार म्हणून प्रसिद्ध झाला। दृढाश्व, कपिलाश्व आणि भद्राश्व हे धुंधुमारीचे पुत्र होते। त्याला सहस्रावधी इतर पुत्री झाले, परंतु धुंधूपासून निघणाऱ्या अग्नीत ते सर्व भस्मसात झाले। दृढाश्वाचा पुत्र हरियश्व आणि हरियश्वचा पुत्र निकुंभ आणि निकुंभचा पुत्र बहुलाश्व आणि बहुलाश्वाचा कृताश्व, कृत्वाश्वाचा सेनजित आणि त्याचा पुत्र युवनाश्व होय। तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन येतं युवनाश्वापर्यंत। आणि आता हा युवनाश्व जवळजवळ 100 स्त्रियांशी तो विवाह करतो आणि विवाह केल्यानंतरही त्याला काही पुत्र प्राप्ती होत नाही आणि शेवटी मग तो वानप्रस्थ आश्रम स्वीकारतो। आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारल्यावर त्याच्या ज्या 100 पत्न्या आहेत त्या पण त्याच्याबरोबर त्या वनामध्ये प्रवेश करतात आणि वनात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मात्र संतुष्ट नव्हत्या, कारण त्यांना पुत्र नव्हता आणि राजाची पण इच्छा होती की त्याला एक पुत्र हवा। आणि मग तिथे जंगलात जे काही साधू ऋषी मुनी होते तर त्यांनी बघितली यांची स्थिती, ते बघून त्यांना काय होतो ते दुखी होतात की राजा आणि हे पण दुखी आहेत आणि त्यांनाही त्यांची दया येते आणि म्हणून ते काय करतात, ते राजाला हे करतात, इच्छा करतात की बाबा तुझ्यासाठी आम्ही काय करू, एक यज्ञ करू, एक इंद्रयज्ञ करू, जेणेकरून तुला काय होईल, पुत्र प्राप्ती होईल। आणि मग सुंदर असं त्यांनी व्यवस्था केलेली असते आणि सुंदर असा यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि यज्ञ वगैरे करून सर्व काही मंत्राद्वारे त्यांनी जे जल आहे ते काय केलेलं अभिमंत्रित करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्या पत्न्यांना ते द्यायचं होतं जेणेकरून त्यांना पुत्र प्राप्त होईल। पण काय होतं की रात्रीमध्येच की जो हा राजा युवनाश होतो की त्याला रात्री झोपेमध्ये काय होतं, झोपला असताना अचानक त्याला भरपूर तहान लागते आणि तहान लागल्यावर तो बाहेर येतो पाण्याच्या शोधामध्ये आणि तिथं यज्ञ मंडपात तो बघतो तर तिथं एक कलश त्याच्या हाती लागतो आणि खूप तहानलेला असल्यानं तो काय कहतो ते पाणी घेतो आणि पिऊन टाकतो आणि पिल्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मण त्या ठिकाणी येतायत आणि बघतायत तर तो कलश रिकामा होता आणि मग ते चौकशी करतायत, विचारतायत की कोणी इथलं जल काय झालं काय झालं, तर त्यावेळी तो राजा म्हणतो की क्षमा करा, मी रात्री मला खूप तहान लागली असल्यामुळं की मी ते प्राशन करून टाकलं. आणि त्यामुळं मग हे ब्राह्मण पण ते म्हणतात की ते म्हणतात ईश्वरी प्रेरणेने राजानेच ते पाणी पिऊन टाकले आहे. तेव्हा ते उद्गारले, अहो दैव खरोखर बलवत्तर आहे, त्याच्या आड कोणीही येऊ शकत नाही. एवढं म्हणून त्यांनी परमेश्वराला प्रणाम केला. तर त्यांनी या ठिकाणी म्हणतायत, पहिली गोष्ट म्हणतायत की राजानच हे ईश्वरी प्रेरणेने पिलेलं आहे. की जो काही प्रसंग झाला त्याच्यावर ते क्रोधित झाले नाहीत ब्राह्मण. ते काय म्हणतात, अरे ही भगवंतांची योजना होती किंवा भगवंतांनीच याला प्रेरणा दिली ते पिऊन टाकण्यासाठी, आणि त्यामुळे ते क्रोधित झाले नाही. दुसरं उद्गार म्हणतात की ते दैव खरोखर किती बलवत्तर आहे, कारण राजाला पुत्र नव्हता आणि तरी पण हे लोक विचार करत आहेत की चला आपण यज्ञ करू आणि यज्ञाद्वारे त्याला पुत्र प्राप्ती करून देऊ. पण त्याच्या भाग्यात पुत्र नसल्यानं की ते काय करतायत की प्रयत्न करतायत, पण ते बघतायत की अरे यांच्या भाग्यात नाही तर यांना मिळणार नाही. आणि म्हणून ते म्हणतात बघा दैव किती काय बलवत्तर आहे. तर आपण बघू शकतो की कधी कुणाच्या भाग्यात काही गोष्ट नसेल तर ती त्याला प्राप्त होत नसते. जसं एकदा शिवजी आणि पार्वती जात असत आणि एक खाली बघतात ते आकाश मार्गातून विमानातून जात असताना ते बघतात आणि खाली एक व्यक्ती खूप अतिशय दयनीय स्थितीमध्ये होता, भरपूर त्याला म्हणजे दरिद्र्य स्थितीत होता. आणि मग पार्वतीला साहजिकच तिची दया आली, तिना दया आली त्या व्यक्तीची. आणि मग ती शिवजींना विनंती करते तुम्ही काहीतरी धन यांना द्या जेणेकरून तो सुखी होईल. पण शिवजी बघतात की नाही याच्या भाग्यामध्ये नाही आहे हे धन, आणि त्यामुळे त्याला अशा स्थितीत राहावं लागणार. तर पार्वती खूपच विनंती करते आणि त्यावेळी मग शिवजी म्हणतात ठीक आहे चला. आणि शिवजी काय करतात एका ब्राह्मणाचं रूप घेतात आणि एक मोठा भोपळा आणतात आणि त्या भोपळ्याच्या आतमध्ये काय करतात सोनं आणि सर्व काही रत्न वगैरे त्याच्यात भरलेले असतात आणि असा भोपळा आणून ते त्या ब्राह्मणाला त्या व्यक्तीला देत असतात. तर तो व्यक्ती म्हणजे स्वतः ब्राह्मणाच्या वेशात आलेले असतात आणि त्या व्यक्तीला देतात. आणि तो व्यक्ती घेतो, आनंदित होतो आणि विचार करतो ह्या भोपळ्यात मी करू काय. आणि म्हणून तो काय करतो दुसऱ्याला विकून टाकतो, एक 5 रुपये घेतो दुसऱ्याकडनं आणि त्या 5 रुपयाला विकून टाकतो. तो म्हणतो भोपळ्यापेक्षा हे पैशाने मी काहीतरी खाऊ शकेन आणि भोपळ्याचं काय करणार, आणि तो भोपळा तो देऊन टाकतो. तर शिवजी सांगतात बघ पार्वती की हा व्यक्तीला मी एवढं सर्व जर भोपळा हा फोडला असता त्याला भरपूर काही त्याला कधीच काही भिक्षा मागायची गरज पडली नसती, एवढं धन त्याला प्राप्त झालं असतं. परंतु ते त्याच्या भाग्यात नसल्यामुळे त्याने काय केलं दुसऱ्यांना देऊन टाकलं. तर अशा प्रकारे आपण जाणलं पाहिजे की आपल्या ज्या भाग्यात नसेल ती गोष्ट ती आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत पण अत्य प्रयास ते केले नाही पाहिजेत. जसं आपण बघतो की चैतन्य महाप्रभू पण एकदा या नित्यानुभूतांना एका दारी संन्यासाकडे घेऊन जातात आणि तिथं स्वागत वगैरे केल्यानंतर तो चैतन्य महाप्रभू त्यांना ज्यावेळी प्रणाम करतात त्यावेळी तो आशीर्वाद देतो की तुम्हाला चांगली संपत्ती मिळो, चांगलं सौभाग्य प्राप्त वगैरे वरदान देतो. आणि त्यावेळी मग चैतन्य महाप्रभू म्हणतात अरे तुम्ही तर संन्यासी आहात आणि संन्यासाने वरदान हे भौतिक गोष्टींचं वरदान नाही दिलं पाहिजे, तर त्यांनी काय दिलं पाहिजे कृष्णर मती असतो की बाबा तुमची मती भगवंताप्रती राहू असा आशीर्वाद दिला पाहिजे. तुम्ही हा काय आशीर्वाद देताय? तर तो म्हणतो की नाही जर व्यक्तीकडे धनधान्य नसेल तर तो कशी काय बरं भक्ती करू शकेल, आणि म्हणून धनधान्य देतोय जेणेकरून तुम्ही चांगली भक्ती करू शकाल. तर चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात जर एखाद्याच्या भाग्यात असेल आणि तो जंगलात जरी असेल तरी तिथे त्याला काय होऊ शकतं खाण्याचं सुविधा त्याला प्राप्त होऊ शकते. आणि जर त्याच्या भाग्यात नसेल आणि तो चांगल्या एकदम भरलेल्या घरामध्ये असेल तरी पण त्याला एक कण सुद्धा त्याला खायला मिळणार नाही. आपण बघतो कधी कधी की जे पती पत्नी असतात सर्व पंचपक्वान बनलेले असतात पण काही कारणास छोटं भांडण होतं आणि ते दोघे म्हणतात मी नाही खाणार, तो म्हणतो मी नाही खाणार, आणि एवढी सुंदर पंचपक्वान बनलेले असतात ते सगळे नोकर खाऊन टाकतात असं होतं. तर ही स्थिती आहे, जर भाग्यात नसेल तर ते खाऊ शकणार, जरी त्या घरामध्ये सर्व काही तयार आहे पण मिळणार नाही. आणि जर भाग्यात आहे आणि जंगलात आहे तो निर्जन स्थानी आहे तरी पण तिथे त्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून ते म्हणतात की हे दैव खरोखर किती बलवत्तर आहे आणि त्याच्या आड कोणीही येऊ शकत नाही. आणि म्हणून ते भगवंतांना प्रणाम करतात. नंतर आपण बघतो की भगवंतांच्या कृपेनं त्यानंतर कालांतराने युवनाश्वाची उजवी कूस भेदून चक्रवर्ती सम्राटाची चिन्ह धारण करणारा एक पुत्र जन्माला आला आणि त्याचं नाव आहे हे मंदाता राजा. कि ते ज्यावेळी बाहेर आलं त्यावेळी ते अतिशय आक्रोश करू लागलं, रडू लागलं. आणि मग ते ब्राह्मण बघतात त्यावेळी ते दुःखी होतात आणि ते सांगतात की हे बालक दुधासाठी रडत आहे आणि याची काळजी आता कोण घेणार. आणि त्यावेळी मग जो इंद्र त्या ठिकाणी पूजा स्वीकारणार होता तर त्या इंद्राला ते काय करतात, विनंती करतात. ते इंद्र काय करतो, त्या बालकाला शांत करतो आणि आपली तर्जनी त्याच्या मुखामध्ये देतो आणि ते बालक शांत होतो. आणि त्या बालकाचा जो पिता आहे युवनाश्व त्याला ब्राह्मणांचे सर्व आशीर्वाद प्राप्त होते आणि त्यामुळे या घटनेमध्ये त्याचा मृत्यू झाला नाही. नंतर त्याने कठोर तपस्या करून त्या स्थानी त्याला सिद्धी प्राप्त झाली. पुढे मग हा जो युवनाश्वाचा पुत्र मंदाता की हा जे लोकांच्या मनामध्ये भय उत्पन्न करणारे होते जसं रावण होते किंवा इतर चोर दरोडे करत होते या सर्वांना तो भयाचं कारण ठरला कारण एवढा तो शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली व्यक्ती राजा होता. आणि या सर्वांना त्याची भीती होती त्यामुळे त्याचं नाव त्रिदस्यू म्हणून पण तो प्रसिद्ध झाला आणि हे नाव त्याने इंद्राणीच त्याला प्रदान केलं होतं. आणि नंतर पुढे भगवंतांच्या कृपेनं तो संपूर्ण चक्रवर्ती सम्राट होता आणि पृथ्वीवरील सप्त द्वीपांचे तो एकट्यानेच शासन करू लागला. आणि नंतर मग तो भगवंतांच्या मंदाता राजा आत्मसाक्षात्कार असल्यामुळे या भावनेत त्याने दिव्यत्वात स्थित परमात्मा सर्व देवमय पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंची आराधना केली. या यज्ञकर्मात त्याने ब्राह्मणांना विपुल दक्षिणा दिली. तर आपण बघू शकतो कशा प्रकारे तो एवढा मोठा राजा होता, सप्तद्वीपांचा राजा होता, एकटा एकमेव शासन होता, पण तरी पण तो गर्विष्ठ झाला नाही आणि तो भगवंतांचा एक सेवक या भावनेमध्ये तो कार्य करू लागला. आणि ज्यावेळी यज्ञ कार्य वगैरे करायचं तर ब्राह्मणांना पण विपुल अशी तो दक्षिणा प्रदान करत होता. आणि त्याचं राज्य कसं होतं, जेथून सूर्य उगवतो आणि जेथे मावळतो त्या सर्व भूभागावर विवाशनाचा पुत्र मानधाता याचेच राज्य होते. म्हणजे त्याचं राज्य साधं सुद्धा नाही, पूर्ण सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जेवढा जो काय भूपृष्ठ आहे तो सगळ्या त्याच्यावर त्याची मालकी होती, तो राज्य करत होता. आणि नंतर मग त्यानं शश बिंदूची कन्या बिंदुमती हिच्याशी विवाह केला आणि तिच्यापासून त्याला पुरुकुश, अमरीश आणि महान योगी मुचुकुंद असे तीन पुत्र झाले. या तीन भावांना 50 बहिणी होत्या. त्यांचा विवाह सौवरी मुनीशी झाला. तर आपण बघतो की अशा प्रकारे हे तीन पुत्र आहेत त्यांचे, पुरुकुशचा ज्याचं वर्णन आता आपण करू या आजच्या श्लोकामध्ये, अमरीश, अमरीश महाराज म्हणजे हे पहिले अमरीश नाही, हे दुसरे अमरीश महाराज आहेत, आणि महान योगी मुचुकुंद जे राजा मुचुकुंद होते ते पण या मंदाचाच पुत्र आहेत ज्याची कथा 10व्या स्कंदामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आणि या तीन भावांना 50 बहिणी पण होत्या की आपण बघतो की कशा प्रकारे त्यांचा विवाह या सौभरी मुनींशी झाला. सौभरी मुनी येतात या मंदाता राजाकडे आणि म्हणतात मला तुझ्या पुत्रींशी विवाह करायचा आहे. मंदाता राजा बघतात की एकदम तो व्यक्ती योगी होता आणि पाण्यामध्ये राहिलेला, त्यामुळे शरीर संपूर्ण जर्जर झालेलं होतं आणि दिसायला एकदम विद्रूप होते, म्हणजे सौंदर्य नव्हते त्यांच्याकडे. आणि मग राजा जर त्यांना नाकारलं तर हा ऋषी काय करेल, आपल्याला शाप देईल. आणि म्हणून तो काय करतो की तो म्हणतो की तुम्ही जावा आणि जी कोणती पुत्री तुम्हाला स्वीकार करेल तिच्याशी विवाह करा. तर हे जे सौभर ऋषी आहे ते ओळखतात की अरे राजा हा चालाकी करतोय आणि म्हणून ते म्हणतात की मी अशा स्थितीत जर या मुलांशी गेलो तर त्या ठिकाणी काय होणार की त्या कोणी स्वीकारणार नाहीत माझा. आणि म्हणून ते मग ते वरुण देवांचे यज्ञ करून त्यांची प्रार्थना करून ते एवढं सौंदर्य रूप प्राप्त करतात की त्या ज्यावेळी त्या पुत्रींशी जातात, त्या मंदाता राजांच्या पुत्रीपांशी जातात, तर त्या पुत्री एकमेकात भांडू लागतात की नाही नाही हेच माझे पती आहेत, हे मला पाहिजे मला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्या 50 जणींनी काय करतात, त्यांच्याशी विवाह करतात. आणि मग राजा जे सौवरी मुनींचं जे ऐश्वर आहे ते सर्वांना सुंदर असे घर आणि जो काही प्रसाद वगैरे होते ते, तर हे बघून मंदाताला सुद्धा काय होतो हेवा वाटतो की त्याला वाटत होतं की मी संपूर्ण राजलक्ष्मीचा काय आहे, एकमेव राजा आहे. पण त्यांचं जे ऐश्वर बघून तो त्या मंदातालाही त्याचाही गर्व तो कमी होतो. आणि अशा प्रकारे या सौभनी म्हणूनची कथा आपण मागे चर्चा केलेली आहे की कशा प्रकारे त्यांनी पूर्ण जीवन जे काही तपस्या केली आणि तपस्यानंतर गृहस्थ जीवन व्यतीत केला आणि नंतर मग ते पश्चाताप करतायत आणि पुन्हा आपण जे उद्देश होता जीवनाचा तो प्राप्त करण्यासाठी दृढ राहत आहेत आणि आपल्या जीवनाचा उद्देश भगवद्धामाची प्राप्ती ते पुन्हा प्राप्त करत आहेत. आणि केवळ तेच नाही तर त्यांच्या ज्या सर्व 50 पत्न्या होत्या त्यांनी पण तो प्राप्त केला. नंतर मग ही कथा झाल्यानंतर या पुत्रींची कथा झाल्यानंतर मंदातांचे जे पुत्र आहेत पुरुकुश याचं ते वर्णन करतायत. ते म्हणतायत की पुरुकुश हा सर्पगणाने आपली बहीण नर्मदा हिचा विवाह पुरुकुशाशी लावून दिला जे तिला वासुकीने पाठविले होते. की जे वासुकी आपण बघतो की समुद्र मंथन मध्ये त्याची रस्सी केलेली होती ते वासुकीनेच या नर्मदेला पाठवलेलं असतं आणि ती सर्पगणांची जी बहीण असते तर तिचा ते काय करतात या पुरुकुशांशी विवाह लावून देतात. आणि इथं कृपा तात्पर्यात लिहितात पुरुकुश मंदात्याचा पुत्र होता त्याच्या वंशाचे वर्णन करण्यापूर्वी सुखदेव गोस्वामी प्रथम त्याचा नर्मदेशी विवाह झाला होता ही माहिती देत आहेत. विवाहानंतर नर्मदा त्याला रसातळात घेऊन गेली आणि मग आता रसातळात नेल्यावर तिथं भगवान विष्णूंच्या शक्तीने प्रेरित होऊन ज्या गंधर्वांचा वध करायचा होता त्या सर्वांचा वध करू शकले. हे पुरुकुश काय करतात त्या सर्व गंधर्वांचा तिथं वध करतात आणि यावर संतोष होऊन सर्पाने त्याला वर दिला. जो कोणी नर्मदेने त्याला रसातळात आणल्याच्या कथेचे स्मरण करेल त्याला सर्पांच्या आक्रमणापासून भय राहणार नाही. म्हणजे जे कोणी आपण या स्मरण करू याच्या कथेचं की नर्मदेनं या पुरुकुश जे मंदाता राजाचा पुत्र आहे त्याला या रसातळात घेऊन गेलेल्या कथेचं आपण स्मरण केलं तर त्याला सर्पांच्या आक्रमणापासून भय राहणार नाही तर तो त्या सर्पाच्या आक्रमणाच्या भयापासून तो मुक्त होऊ शकतो. तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण कालिया दमन करतात. कालिया दमनांची जी लीला आहे सुंदर अशी लीला श्रीमद भागवतामध्ये वर्णित आहे तर त्या लीलेचं जे वर्णन करून झाल्यानंतर त्याचंही ते सांगतायत की स्मरण केल्याचा काय लाभ होतो. ते म्हणतात की सर्पांच्या मत्सरपूर्ण कृत्यांचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही त्या व्यक्तीला. जो कोणी या कालिया दमन लीलेचं श्रवण करतो त्या व्यक्तीला सापाच्या मत्सरपूर्ण कृत्यांचे भय बाळगण्याची त्याला कारण नाही. नंतर आपण बघतो की चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये पण की चैतन्य महाप्रभूंना एकदा अंगणामध्ये ते पोहोडलेले होते आणि अचानक त्या ठिकाणी एक साप येतो आणि तो साप येतो तो कोण असतात साक्षात आनंद शेष असत आणि जे निमाय असत ते काय करतं त्या सापाला हाताने ओढतो आणि जसं ओढले जातं तसं ते साप वेटळ करतो आणि निमाय काय होतो त्याच्यावर पोहोडतो आणि जसं पोहोडतात ते बघतात सर्वजण त्या ठिकाणी येतात बघतात की अरे मुलगा आहे निमाई आहे आणि साप आहे त्यावेळी सगळेजण भयभीत होतात आणि गरुड 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 म्हणून गरुडांचं उच्चारण करू लागतात कारण गरुडाच्या भयानं साप त्या ठिकाणी थांबत नाही. आणि ज्यावेळी हे बोलू लागतात त्या क्षणी तो साप काय करतो निघून जायचा प्रयत्न करतो आणि जसं निघून जात असतो निमाई त्याला खेचतात आणि पुन्हा त्याच्यावर पडण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे ते आनंदशाही शेषशाही विष्णूंची ते लीला त्या ठिकाणी प्रदर्शित करत होते आणि मग थोड्या वेळाने तो साप निघून जातो आणि त्यावेळी सर्वजण त्या बालकाला उचलून घेतात आणि अतिशय आनंदित बनतात. तर अशा प्रकारे आपण बघतो की ही चैतन्य महाप्रभूंची जी लीला आहे तर त्या ठिकाणी वर्णन येतं की जो कोणी ही लीला श्रवण करेल त्या व्यक्तीला जो जन्म मृत्यूचा साप आहे तो कधीही त्याला दंश करणार नाही. की आपण बघतो की हे जे जन्म मृत्यूरूपी जो साप आहे तो आपल्याला नेहमी काय करतोय गिळंकृत करत आहे परत पुनरपी जन्म पुनरपी म्हणून सुरू आहे. पण जर चैतन्य महाप्रभूंच्या अशा लीलांचा आपण जर श्रवण करू तर हा जन्म मृत्यूरूपी साप आपल्याला दंश करणार नाही. नंतर आपण आज सुंदर अशी कृष्ण जन्माष्टमी येत आहे तर एक सुंदर अशी एक लीला आपण चर्चा करूया. तर भगवान श्रीकृष्णांचा मथुरेमध्ये प्रवेश. की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण अक्रूरजी घेऊन येत आहेत त्यांना, कृष्ण बलरामांना आणि नंद महाराज सर्वांना घेऊन येतात त्या ठिकाणी. आणि मग कृष्ण बलराम अक्रूरजींची इच्छा असते की त्यांनी आपल्या घरी यावं, पण ते म्हणतात नाही नाही आम्ही या ठिकाणी थांबू आणि राज कार्य झाल्यानंतर तुमच्या घरी येऊ, आताच नाही, राजाची भेट घेऊ आणि राजाची भेट झाल्यानंतर मग तुमच्या घरी येऊ. आणि मग अक्रूरजी पण थोडं नाराज होतात आणि जातात. मग दुसऱ्या दिवशी मग कृष्ण बलराम त्यांना मथुरा नगरीचं आकर्षण असतं, त्यांना बघायचे होते आणि म्हणून ते पायी जाऊ लागतात. आणि जात असताना वाटेनं जे काही मथुरावासी होते त्यांनी कृष्ण बलरामांच्या विषयी भरपूर ऐकलेलं होतं, परंतु त्यांना कधी बघण्याचं त्यांना भाग्य प्राप्त झालं नव्हतं. ते भाग्य आज त्यांना प्राप्त होत होतं. आणि जसं त्यांना कळतं तसं सर्वजण काय करतायत त्यांना बघण्यासाठी, खास करून त्या स्त्रिया होत्या त्या आपल्या घराच्या गच्चीवर चढून जात होत्या. कित्येक जण आपला शार शृंगार करत होत्या, पण जसं कळतं कृष्ण बलरामाला आहेत त्या अर्धवट सोडून त्या ठिकाणी त्या जात आहेत आणि तिथून त्या बघत असतात आणि कृष्ण बलरामांचं सौंदर्यांचं अवलोकन करत होत्या. आणि अवलोकन करत असताना त्या करतात त्या ब्रजवासींच्या सौभाग्याची काय करतायत स्तुती करतायत की ब्रजवासी किती सौभाग्य होते की त्यांना रोज कृष्ण बलरामांचं हे दर्शन प्राप्त होतं, असं हे सुंदर रूप त्यांचं रोज बघण्यासाठी मिळत होतं. आणि की ते म्हणतात की किती यांनी तप किती व्रत वैकल्य केली असतील की ज्यावेळेला त्यांना हे शक्य झालेलं होतं. आणि नंतर मग कृष्ण बलराम जात असताना वाटेत बघतात एक शिंपी असतो आणि त्या शिंप्याकडे ते जातात आणि त्यांना मग विनंती करतायत, म्हणजे त्यांच्याकडे याचना करतायत कृष्ण बलराम. ते म्हणतात की तू आम्हाला जर ही रंगीत वस्त्रे देशील, की खूप सुंदर सुंदर राजकंस राजाची वस्त्रे त्याच्याकडे होती आणि ती बघ आकर्षक वस्त्रे असतात आणि ते बघून कृष्ण बलराम कृष्ण म्हणतात त्यांना की तू ही जर आम्हाला वस्त्रे देशील ही रंगीत वस्त्रे तर तू काय होशील भरपूर तू सुखी होशील आणि सर्व प्रकारचे सुदैव तुला प्राप्त होईल. तर कृष्ण त्यांना ही संधी प्रदान करतात की तू ही वस्त्र आम्हाला प्रदान कर आणि तुला काय होईल तू अतिशय सुखी होशील आणि शिवाय तुला की सर्व प्रकारचे सुदैव तुला लाभेल. परंतु हा धोबी मात्र काय होता कंसाचा खाजगीतील नोकर होता आणि त्यामुळं तो त्याला आनंदित होत नाही. तो कृष्ण बलरामांना अरे कृष्ण बलराम काही याचक नाही आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते, आणि तरीही ते आपल्याकडे मागतायत आपल्याला एक संधी देत आहेत, तर त्यांना आपण काही प्रदान केला तर त्याचं सुदैव त्याला लाभणार होतं. परंतु तो काय करतोय की तो कंसाचा नोकर असल्यामुळं आणि प्रभुपाद लिहित आहेत ते म्हणतात की हा दुष्ट संगतीचा परिणाम आहे की हा कंसासारख्या दुष्ट संगतीत असल्यामुळं त्याला कृष्णांची सेवा करायची इच्छा झाली नाही. तर तो काय करतोय की तो म्हणतो की पोरांनो की ही राजाची वस्त्र आहेत आणि हे मागण्याचं तुम्ही कसा काय बरं मागणी कसा काय करताय तुम्ही, तर तुम्ही लक्षात ठेवा पुन्हा राजाकडे असलेली वस्तूंची मागणी कराल तर तुम्ही हे ठीक होणार नाही, अन्यथा सरकारी अधिकाऱ्याकडून तुम्हाला शिक्षा होईल, ते येतील तुम्हाला कैद करतील आणि तुमची फजिती करतील आणि प्रत्यक्ष या गोष्टीचा मला अनुभव आहे. आणि अशा प्रकारे तो कृष्ण बलरामांनाच उपदेश करायला लागला की तुम्ही ही वस्त्र मागू नका कारण ही राजाची वस्त्र आहेत आणि तुम्हाला ते राजाचे अधिकारी काय करतील तुम्हाला शिक्षा करतील. आणि मग ज्यावेळी कृष्ण बघतायत की या धोबीचा उद्दामपणा आणि त्यावेळी ते काय करतात कारण त्या धोबीवर आधीच राग होता कारण रामलीलेमध्ये त्याने काय केलेलं होतं प्रभू राम आणि सीतामानांची त्याने ताटातूट केलेली होती आणि त्यामुळे मग प्रभू रामचंद्र काय करतात की आपल्या केवळ करंगणीनं ते शिर त्याचा धडा वेगळा करतात आणि नंतर त्याचे साथीदार होते ते बघतायत आणि तिथून ते पळ काढतात आणि मग संपूर्ण ते वस्त्र घेतायत भगवंत आणि कृष्ण बलराम घालतायत आणि जे काही ग्वालबाल होते त्यांच्यावर ते सर्वजण आपापल्या प्रकारे आवडीचे वस्त्र ते परिधान करतात आणि पुढे जाऊ लागतात. आपण बघतो की हा जो धोबी आहे हा चैतन्य महाप्रूंच्या लीलेमध्ये पण येतो. एकदा चैतन्य महाप्रू जात असतात आणि जात असताना ते सर्वांना हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे ह्या महा संकीर्तन करत असतात महामंत्राचं आणि प्रत्येकांना ते प्रेरित करत असतात हरिनाम घेण्यासाठी. आणि असं जात असताना बघतात एका नदीच्या काठावर हा बसलेला व्यक्ती आहे आणि भरपूर कपडे ढीगच्या ढीग बाजूला आहेत आणि तो धोत आहे. आणि चैतन्य महाप्रभू त्याच्याजवळ जात आहेत आणि म्हणतात की हे बाबा तू काय कर, एकदा हरे कृष्ण म्हणतो. आणि तो व्यक्ती बघतो त्यांच्याकडं, बघून न बघितल्यासारखं करतो आणि आपल्या कपड्यामध्ये धुण्यामध्ये व्यस्त असतो. तो इतका व्यस्त असतो की त्याला व्यस्त आहे हे म्हणण्यासाठी पण वेळ नसतो, एवढंच व्यस्त असतो. आणि त्यावेळी मग चैतन्य महाप्रभू त्याला हात जोडून विनंती करतात, पण तरी तो काय करतो, त्यांच्या हातातले कपडे चैतन्य महाप्रभू घेण्याचा प्रयत्न करतो, तो पण कपडे हिसकावून घेतो आणि पुन्हा धुण्यामध्ये तो जातो आणि त्यांच्याकडे लक्षच देत नाही तो, कारण एवढी त्याला सर्व कपडे धुवायचे असतात आणि एवढं व्यस्त असतो की त्यामुळं चैतन्य महाप्रभू काय करतात, त्याला वारंवार विनंती करतात पण एकदा सुद्धा तो भगवंताकडे बघणं किंवा त्यांचं भगवंताचं नाव घ्यायला तयार नाही. मग शेवटी चैतन्य महाप्रभू त्याच्या हातातले कपडे घेतात आणि म्हणतात ही कपडे मी धुतो, तुझा वेळ वाया जाणार नाही, तू काय कर ती कपडे स्वतः भगवान कपडे धुवायला तयार होतात आणि ती कपडे धुत असतात. आणि त्याला म्हणतात तू काय कर कृष्ण म्हणे एकदम, आणि तो काय घेतो कृष्ण म्हणतो आणि लगेच कपडे धुवायला सुरू करतो, लगेच हिसकावून घेतो आणि धुवायला, म्हणजे एकदा कृष्ण म्हणलं की याच्यापासून सुटका होईल अशी त्याला वाटतं, पुन्हा द्यायला लागतो. तर मग चैतन्य महाप्रभू म्हणतात नाही नाही आणखी एकदा म्हण आणखी एकदा म्हण, आणि जसं तो बोंडू लागतो तसं तो काय होतो पूर्णपणे एकदम भावभर होऊन जातो, केवळ हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे सतत तो गाऊ लागतो कीर्तन. आणि चैतन्य महाप्रभूंचं कार्य झालं ते आता पुढे जावं लागतात. नंतर त्याची पत्नी आहे ती येते तिथं आणि ती बघते की अरे एवढे सर्व कपडे धुवायचं सोडलं आणि हा केवळ हरे कृष्णा करत राहिलाय, तर तिला वाटतं की याला काही खरंच भूत लागलेलं आहे एखादं. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना बोलवते, म्हणजे बघा माझ्या पतीला काय झालं पतीला काय झालं. मग ते लोक येतात आणि जातात त्याला हात लावतात, जसं हात लावतात तेही काय लागतात हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे तेही कीर्तन करू लागतात. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचा जे उद्देश आहे सर्वांना हरिनामात रथ करणं, ते सर्वजण रथ होतात आणि या प्रकारे या धोब्याचा खऱ्या अर्थानं उद्धार होतो. नंतर आपण बघतो की हे जे बालकच आणि कृष्ण बलराम चालले रस्त्यानं, तर त्यावेळी काय होतं की त्या ठिकाणी त्यांची जी कपडे होते ती कपडे आहेत ना खूप मोठे होते, राजाचे होते आणि हे छोटी बालकं होते आणि ते कसे बस पकडून ते जात होते. तर वाटत एक त्यांना शिंपी भेटतो आणि तो शिंपी बघतो आणि तो आनंदानं त्यांना बोलवतो या 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 का, कारण त्या धोब्याचा वध केलेली बातमी त्याचं कळालेली होती त्याला आणि त्यामुळे तो आनंदानं बोलवतो त्यांना आणि म्हणतो या मी तुमचे कपडे तुम्हाला व्यवस्थित बसतील असे शिवून देतो. आणि तो घेतो आणि मोठ्या आनंदानं त्यांची सेवा करतो कृष्ण बलराम आणि सर्व ग्वालबालांची. आणि ज्यावेळी सेवा करतो तर त्यावेळी भगवान त्यांना वरदान मागण्यासाठी सांगतात. तर स्वतःच भगवान त्यांना दोन वरदान देतात. एक म्हणतात की तुला मृत्यूनंतर स्वारूप्य मुक्ती मिळेल, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर काय होईल त्यांना भगवंतांच्या धामामध्ये तसंच भगवंतांचा गच्छा चतुर्भुज रूप त्याला प्राप्त होईल. आणि दुसरे सांगतात की जिवंत असेपर्यंत विशेष सुख घेण्यास समर्थ होशील इतके धन तुला प्राप्त होईल. तर या प्रकारे कृपात सांगतात की जो कोणी भगवंतांचा भक्त होतो त्या भक्ताला भौतिक सुखाची कधीच कमतरता पडत नाही आणि मृत्यूनंतरही त्याला भगवत धामात जायची संधी मिळते. म्हणजे हे दोन वरदान त्याला जो भगवंतांचा भक्त होतो त्याला ते प्राप्त होतं. आपण बघू शकतो की या धोब्याला भगवंतांनी स्वतःहून त्याला संधी दिली पण त्यांनी मात्र ती संधी स्वीकारली नाही. जर त्याने भगवंतांना थोडं कपडे अर्पण केले असते तरी त्याला संपूर्ण सौभाग्य लाभलं असतं. तशाच प्रकारे आपण बघतो की या जन्माष्टमीमध्ये पण आपल्याला काय एक संधी आहे भगवंतांना काही अर्पण करण्याची. जर आपण अर्पण नाही करू तर असं नाही की आपल्याकडे ते शाश्वत काळासाठी थांबणार आहे, नाही ते नाश होणार आहे. सांगितलं जातं की जे आपल्याकडचं धन आहे एकतर त्याला चोर किंवा डॉक्टर किंवा वकील हे तीन लोक काय आहेत त्या धनाला टपून असतात की त्यांना नाश करत असतात. आणि आज आपण बघतो की कशा प्रकारे हे लोक पहिला थोडक हे सांगितले ते पूर्वी काळी, पण आजकालचे आपण बघतो की कशा हजार पटीनं जास्त धन ते काय करत आहेत आज बळकवत आहेत. त्यामुळे आपण भगवंतांना जर अर्पण केला तर त्याच्यामध्ये काही ऱ्हास होणार नाही आहे. जसं आपण त्या फळवाळी स्त्रीचं आपण बघतो की तिने काही थोडे चार दानं भगवंताने आणले पण त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी काय केलं भगवंतांना संपूर्ण फळं दिली. आणि ज्यावेळी ती टोपली उचलाय जाते तर तिला टोपली उचलता नाही येत नाही, एवढं धन धान्य त्यामध्ये तिला प्राप्त होतं, जे सुवर्ण माणिक वगैरे सर्व त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून भगवंतांनी ज्यावेळी संधी देत आहेत तर त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि जर आपण ते लाभ नाही घेतला तर या धोब्यासारखा किंवा त्या धेनुकासारखं होईल. धेनुकासुरू पण मोठी बाग होती त्याच्याकडं आणि त्या बागेचं तो रक्षण करत होता तालवणाचं. आणि तालवणावरील कित्येक फळं पिकून खाली पडून सोडून जात होती, पण एक फळ मात्र तो कृष्ण बलरामांना दिला नाही आणि तो उलट त्यांच्यावर क्रोधित होऊ लागला. पण बलरामांनी मात्र त्याचा वध केला. जर आपण काही प्रदान करू तर आपल्याला लाखो पटीने परत मिळेल, आणि जर नाही प्रदान केला तर असं नाही की ते शाश्वत आपल्याकडे राहणार आहे, त्याचा नाश होणार आहे. आणि म्हणून जर अशी नाशवान संपत्ती जर भगवंताच्या सेवेत लागून जर आपल्याला शाश्वत लाभ मिळत असेल तर का नाही आपण घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या शिंपीला भगवंत वरदान देत आहेत आणि पुढे निघून जात आहेत. पुढे मग एक सुदामा माळी असतो आणि तोच बघतो की कृष्ण बलराम आणि सर्व ग्वालबाल सुंदर असं सजून येत आहेत. आणि मग हा स्वतः घरातून बाहेर जातो आणि त्यांना आमंत्रित करतो आणि भगवंतांना कृष्ण बलराम ग्वालबालांना बसण्यासाठी आसन देतो आणि त्यांचं पाद प्रक्षालन करतो आणि त्यांची स्तुती करतो की बघा तुम्ही आज आमच्या घरी आलेले आहात आणि त्यामुळे माझ्या सर्व पूर्वजांचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे, कारण भगवंतांचं साक्षात भगवंत माझ्या घरी आलेले आहेत. आणि अशा प्रकारे तो सुंदर खूप सुंदर अशी स्तुती त्यांची अर्पण करतो. आणि मग आपल्या जे काही सेवक आहेत त्यांना चंदन वगैरे आणून त्यांना कर्पूर वगैरे असं सुंदर त्यांना सजवतात आणि सुंदर दोन हार बनवून ते कृष्ण बलराम आणि ग्वालबालांना इथे सुंदर हार फुलांचे हार त्यांना सजवतात, कारण हे सर्व ब्रजवासी होते ना आणि त्यांना नेहमीच फुलांचे हार वगैरे घालणं आवडत होतं. आणि इथं मथुरेमध्ये आलेत कपडे घातलेले आहेत पण हार नव्हते, मग ती संधी त्याने घेतली आणि त्यांना सुंदर असे हार बनवून त्यांना प्रदान केला. आणि त्यावेळी मग भगवान त्यांना काही वरदान मागण्यासाठी सांगतात आणि त्यावेळी तो व्यक्ती वरदान मागतोय सुदामा माळी. तर म्हणतात की भगवंता तुम्ही मला हेच वरदान द्या की आपल्या प्रेममय सेवेत एक शाश्वत सेवक किंवा दास म्हणून मला तुमच्या सेवेत राहता यावं. म्हणजे आपण बघू शकतो की त्याला संपूर्ण संधी आहे, तो काही मागू शकला असता, परंतु तो काय मागतोय की म्हणतोय मला शाश्वत तुमच्या प्रेममय सेवेत मला शाश्वत एक सेवक बनून राहायचं आहे. तर आपण बघतो की हेच सर्व लोकांची काय आहे इच्छा आहे. जे भक्त आहेत त्या भक्तांना माहिती आहे या सर्व गोष्टी मिळतील आणि कालांतराने या नष्ट होत जातील, पण एकच शाश्वत गोष्ट काय आहे की भगवंतांचं सेवक, की जन्मासी यावेपरी दास विठोबाचे व्हावे. की जन्माला आलो तर आपण काय बनलं पाहिजे, भगवंतांचे दास बनले पाहिजे. पण आपण काय करतो, भगवंतांचे दास न बनता सगळ्यांचे दास बनत आहोत. कंपनीतले साहेब असेल, घरातले लोक असेल, समाजातले असेल, सगळ्यांचे सेवक बनतोय, पण भगवंतांचा सेवक बनायला मात्र तयार नाही आहे. जर भगवंतांचा सेवक बनलो तर काय होईल, पूर्णपणे सर्व दास्यातून आपली सुटका होऊ शकते. पण आपण ते न करता सर्व दास्यत्व करतो, कामाचा क्रोधाचा सर्वाचा दास आपण बनून. म्हणून एक भक्त भगवंतांना प्रार्थना करतोय, काय प्रार्थना करतोय, म्हणजे आपण कसे आहोत, काम क्रोधेर दास या, की काम आणि क्रोधेचा दास होतोय. आणि तार लाती काय ब्रह्मेती ब्रह्मेतेदी साधू वैद्य पाय, तार उपदेश मंत्रे पिशाची पलाय. की जर आपण या काम क्रोधाचे आपण दास बनलोय पण ह्याच्यातून सुटका असायचं हवी असेल तर आपल्याला गुरूंचं साधूंचं दास बनलं पाहिजे. आणि म्हणून जे भक्त असतात ते नेहमी भगवंतांना प्रार्थना करतात, प्रेम धन बिना दरिद्र जीवन, दास करी वेतन मोरे देव प्रेम धन. ते काय म्हणतात की प्रेम धन बिना दरिद्र जीवन, की जर भगवंता तुमच्याप्रतीचं जे प्रेम नाही आहे आमच्याकडं तर ते जीवन कसं आहे, एकदम दळभद्र जीवन आहे, त्याला काही नाही, काही अर्थ नाही. भरपूर संपत्ती जरी असेल पण भगवंताप्रती जर प्रेम नाही आहे तर ते म्हणतात दरिद्र जीवन. दास करी की भगवंता मला तुम्हाला तुमचा दास बनवा, आणि दास मी फुकट कार्य नाही करणार, मला वेतन पाहिजे. काय वेतन पाहिजे, देव प्रेमधन. दास करी मोरे देव प्रेमधन. ते म्हणतात की प्रेमधन विना दरिद्र जीवन, दास करी मोरे देव प्रेमधन, की तुम्ही मला काय करा, प्रेमधन हे मला द्या, तुमच्या प्रतीचं जे प्रेम आहे त्याचे मला काय करा, वेतन द्या. बिना वेतनच काम नाही करणार, तर ते वेतन काय आहे, तुमच्या प्रतीचं प्रेम. तर अशा प्रकारे भक्त काय करतायत, ते वरदान मागतायत. आणि हा सुदामा माळी पण तेच वरदान मागतोय की तुम्ही तुमच्या सेवेत मला शाश्वत सेवक म्हणून कार्य करताय. आणि दुसरं वरदान काय मागतो तो, अशा सेवेने सर्व प्राणी मात्रांचे कल्याण करता यावे. तर नुसता सेवक नाही तर मला इतर जे तुमचे जीव आहेत, प्राणी मात्र आहेत, त्यांचेही मला कल्याण करता आलं पाहिजे. तर कृपा त्या ठिकाणी लिहितात, जो कोणी कृष्ण भावनावहित भक्त आहे त्याने केवळ स्वतःच्याच उन्नतीत स्वारस्य ठेवू नये, की त्यानं काय केलं पाहिजे, इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा कार्य करण्यासाठी उत्सुक असले पाहिजे. कृपा स्पर्श पण लिहितात की त्यानं केवळ आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये स्वारस्य न ठेवता इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा कार्य केलं पाहिजे. आणि इतरांचं कल्याण म्हणजे काय, की त्यांना ही कृष्ण भावना येण्या केल्या प्रकारे त्याला ही कृष्ण भावना देणे, जेणेकरून तो आपल्या जीवनात या भगवंतांचा स्वीकार करेल, महामंत्राचा स्वीकार करेल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आज आपण बघतो की जी काही स्थिती आहे, अशा भयानक स्थितीमध्ये जर केवळ हे महामंत्रच आहे किंवा ही जी इस्कॉन संस्था आणि ते जे भक्तच आहेत, या संपूर्ण जगासाठी एक आशादायक आहेत. त्यातून या सर्वांचा जर उद्धार व्हायचं असेल तर हे भक्तीचं जो कोणी आचरण करेल तोच यातून काय होईल, सुटू शकेल. नंतर आपण बघतो की भगवान पुढे जात आहेत आणि पुढे जात असताना त्या ठिकाणी एक स्त्री जी खूप जी असते आणि ती जात असते. आणि मग कृष्ण बलराम आणि ग्वालबाल जात असतात त्याच रस्त्यानं, तर बघतात आणि थोडी ते तिची मस्त काय म्हणतात त्याला, थोडा मजाक थट्टा मस्करी करतात आणि म्हणतात, हे वरूर आहे तू कुठं चाललेस, म्हणजे एक सुंदर आहे तू, ती सुंदर नसते पण भगवान तिला सुंदर म्हणतायत. आणि ते म्हणतात, कुठं चाललेस तू आणि तू काय करतेस, तर तिच्या हातात चंदनाचं असतं. ते म्हणते, चंदन कुणासाठी घेऊन चालली तू, तर ते सांगते की मी कंसाची एक सेविका आहे आणि मी चांगल्या प्रकारे हे चंदन उघडत असते आणि त्यामुळे कंसानी मला त्यांच्या सेवेत ठेवलेलं आहे आणि त्यांना मी हे रोज चंदन देत असते. मग कृष्ण बलराम म्हणतात की हे काय चंदन तू आम्हाला प्रदान करशील का, आम्हाला लावशील का हे चंदन. आणि त्यावेळी ते भक्ते एवढं सुंदर हे कृष्ण बलराम आहेत, ते म्हणते या त्रिभुवनामध्ये तुमच्यापेक्षा कोणी योग्य नाही हे चंदन स्वीकारण्यासाठी, तुम्हीच एकमात्र योग्य आहात. आणि म्हणून ती भीती बाळगत नाही की अरे हे चंदन कंसाचं चंदन आहे, जर कृष्ण बलरामांना दिलं कंस काय म्हणेल मला, जसं धोबी म्हणत होता की मी जी कपडे दिली कसं काय बरं देणार कपडे, आणि तो देत नाही कपडे. आणि त्यामुळे ती जी कुबजा होती ती मात्र कृष्ण बलरामांना स्व आनंदानं प्रेमानं ती काय करते, त्यांना ती स्वतःच्या हातानं ती काय करते, चंदन लावते आणि सर्व ग्वालबालांना. आणि भगवान इतके प्रसन्न होतात की ते विचार करू लागतात की हिला वरदान काय द्यायचं आता. म्हणजे बघू शकतो की भगवंतांची कृपा दिलीतात की भगवंतांची ज्यावेळी भक्त थोडी जरी सेवा करतो तर भगवंत विचार करतात की ह्याचं मी परतफेड कशी करू. आपण भरपूर काय घेत असतो पण कधी विचार करत नाही की आपल्याला ह्याची काय परतफेड करायची काय. पण भगवंतांना थोडं जरी मिळालं तर लगेच आपण भगवंत विचार करतात आता ह्याची परतफेड मी कशी करू, आणि ते विचार करतायत. आणि मग तिच्या एक पायावर आपलं चरण कमळ ठेवतायत आणि तिची हनुवटी वर उचलतायत आणि छोटा झटका देतात, तसं तिचं जे कुबड होतं ते निघून जातं आणि सगळ्यात सुंदर स्त्री ती काय होते बनून जाते. तर बघू शकतो केवळ तिनं काय केलेलं आहे, भगवंतांना केवळ चंदन अर्पण केलेलं आहे आणि त्याद्वारे भगवंतांनी अशा प्रकारे तिच्यावर कृपा केलेली आहे. त्या फुलमाळ्यांनी केवळ फुलांचे हार अर्पण केले, त्याद्वारे भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली. जो शिंपी आहे तो कपडे जे काही कपडे होते असं नाही की त्याच्याकडले कपडे दिले, त्याने कपडे घेतले आणि थोडी काही जरी वगैरे त्यांनी लावली धागा वगैरे, तेवढ्या बदल्यात भगवंतांनी त्याला जीवन मरेपर्यंत त्याला संपूर्ण भौतिक ऐश्वर्य कमी पडणार नाही आणि मृत्यूनंतरही त्याला सारूप मुक्तीचं वरदान दिलं. तर याच्याशिवाय आणखीन कोण व्यक्ती आहे की ज्यांची आपण सेवा थोडी सेवा करून भरपूर प्रमाणात लाभ देऊ शकतो. आज आपण बघतो की घरातले असू देत शेजारी पाजारी किती आपल्याकडून भरपूर सेवा घेतात पण त्या सेवेच्या बदलेत काय होतं, काहीच परत देत नाहीत ते काही लगेच विसरून जातात. भौतिक जगातील हा स्वभाव आहे. एक दोन मिनिटात एक कथा सांगतो. तर एक टेलकोला आम्ही ज्यावेळी होतो तर एक व्यक्ती होता, आणि त्या व्यक्तीनं योजना केली की मृत्यू म्हणजे रिटायरमेंट नंतर मला गावी स्थायिक व्हायचं आहे. आणि म्हणून त्यांचा जो गावी त्याचा भाऊ होता, त्या भाऊ आणि त्यांचा मुलगा होता, तर त्याला सर्व काही सुविधा देत होते, पैसे पाठवत होते, काय विहीर खोदायचं आहे, मोटर बसवायचं आहे, एक कंपाऊंड करायचं, सर्व काही द्यायचे. आणि ज्यावेळी मग काही वर्षांनी रिटायरमेंट एक वर्षावर आली होती, तर त्यावेळी ते जातात आणि मग बघतायत सगळं शेती वगैरे, आणि त्या बंधूला सांगतात की मी रिटायर होईन वर्षभर नंतर, मी इथंच येणार आहे स्थायिकला. तर ते म्हणतात स्थायिकला इथं काय आहे तुमचं, म्हणजे सर्व जमीन सर्व काही त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली, यांच्यासाठी काहीच जमीन नव्हती. आणि त्यावेळी मग ते पंचांना वगैरे भेटतात सगळ्यांना, म्हणतात ते म्हणतात नाही तुमचं काय, कारण ते सगळं गावात राहणारे ओळखीचे होते, हा कधीतरी जायचा आणि कुणाला माहीत पण नव्हता हा. आणि त्यामुळं सर्व संपत्ती त्यांनी काय केली, त्यांनी घेतली आणि पंच वगैरे सगळे त्यांच्या बाजूनं. तर हा अतिशय पश्चाताप करत होता, जर मी त्यांना पैसे दिले ते मी जर केलं असतं तर ह्याच्यापेक्षा म्हणजे याच्यासारखी संपत्ती मी बनवू शकलो असतो, पण आता मी रिटायरमेंट झालो, आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि काय करायचं. तर अशा प्रकारे सर्व काही देऊन सर्व लोक काय होतात, त्याने केलेले जे जाणीव आहेत, जे उपकार आहेत, ते विसरून जातात. परंतु भगवान मात्र कधीही विसरत नाहीत. एक जरी फूल जरी आपण अर्पण केलं ते भगवान शाश्वत काळासाठी स्मरणात ठेवतात की या दिवशी याने मला एक फूल अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून मग ही चांगली संधी आहे जन्माष्टमीची, तर निश्चितपणे आपण या ठिकाणी म्हणलंय की केवळ आपल्याच पुण्यतीत स्वारस्य न ठेवता इतर जीवांनाही कसं भगवंतांच्या सेवेत लावता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि यासाठी आपण बघू शकतो की भगवान कधी संतुष्ट होतात. जसं काकभूषुंडी होता, तो काकभूषुंडी म्हणतो की एक जी आजी आहे ही तुम्हाला काहीच प्रदान करत नाही आहे आणि तुम्ही कशी काय त्याच्यावर कृपा करणार. तर भगवान म्हणतात काहीतरी घेऊन ये तिच्याकडून. महा काकभूषुंडी जातो आणि तो बघतो की गच्चीवर त्या म्हातारीने काय केलेले असतात, वाटाने जे वाळत घातलेले असतात फुटाने असेल. आणि मग तो विचार करतो चला यातले चार फुटाने नेऊन भगवंतांना देऊ, जेणेकरून या आजीवर ही कंजूस आजी आहे हिच्यावर उद्धार गतीलीच जा. आणि म्हणून ते घेतात ते वाटाने चार तोंडात घेतो, तर लगेच ती आजी त्यांनी त्याला पकडते आणि बोट घालून सगळे वाटाने ते काय करते बाहेर काढते. आणि मग काकभूषणी जातात आणि प्रभू रामचंद्र सांगतात भगवंता क्षमा करा मी प्रयत्न केला पण काहीच तिनं देऊ शकली नाही एवढी ती कंजूस होते. मग भगवान म्हणतात चिंता करू नको, ते तोंड उघडतात तर एक फुटाण्याचं टर्फल होतं, ते म्हणले हे पण पुष्कळ आहे माझ्यासाठी आणि मी काय करेन त्या आजीचा उद्धार करून टाकेन. तर अशा प्रकारे आपण सर्व जीवांचा जर उद्धार व्हायचा असेल तर अशा प्रकारे आपण काही फुल ना फुलाची पाकळी जर भगवंत आमच्या प्रती चैतन्य महाप्रभूंचा प्रभू रामचंद्रांनी तरी उद्धार केला, इथं तर कोण आहेत गौरनीत आहेत, त्यांना जर मिळालं तर ते तर काय आहेत सर्व अवतार सार शिरोमणी, सर्व अवतारांचे सार शिरोमणी, तर ते असीम अशी कृपा त्यांच्यावर प्रदान करतील आणि या भौतिक जगताच्या या जन्ममृत्यूच्या चक्रातून त्या सर्वांची सुटका होऊ शकेल. आणि हेच आहे इतरांच्या कल्याणार्थाचं कार्य. आपण ते तर थांबूया, वेळ झालेला आहे, कुणाला काही प्रश्न टीका टिपणे असेल तर सांगू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय.